आकाशवाणी मुंबई। गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 2 दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी जेद्दाला पोहोचणार। इस्टर निमित्तानं जाहीर केलेल्या युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचे रशिया आणि युक्रेन यांचे आरोप प्रत्यारोप। कांड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी स्थळ स्नो फ्लॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर या 4 मराठी चित्रपटांची निवड। जॉर्डन इथं आज सुरू झालेल्या 15 आणि 17 वर्षांखालच्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची विजयी सलामी। आणि आयपीएलमध्ये मोहाली इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 7 गडी राखून विजय, तर मुंबईत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांची लढत सुरू। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्याअंतर्गत येत्या मंगळवारी ते जेद्दा इथं पोहोचतील। गेल्या 40 वर्षांमध्ये जेद्दा या सौदी अरेबियाच्या व्यावसायिक केंद्राला भारताच्या प्रधानमंत्र्यांनी दिलेली ही पहिलीच भेट असेल। भारत सौदी अरेबियासोबतची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची जेद्दा भेट महत्त्वाची असल्याचं भारताचे सौदी अरेबियातील भारतीय राजदूत सोहेल अजाज खान यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमधली संरक्षण भागीदारी, ऊर्जा सहकार्य आणि प्रादेशिक तसंच जागतिक राजकीय परिस्थितीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक नवे करार होण्याची शक्यता असून त्यामुळे दोन देशांमधली धोरणात्मक भागीदारीही अधिक मजबूत होईल, असंही भारताच्या राजदूतांनी म्हटलं आहे। इस्टर म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आज सर्वत्र भक्तिभावात साजरा होत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत। इस्टरनिमित्त ठिकठिकाणाच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। इस्टरनिमित्तानं जाहीर केलेल्या 30 तासांच्या युद्धविरामाचं उल्लंघन युक्रेननं केल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण विभागानं केला। तर रशियानं एकतर्फी जाहीर केलेल्या युद्धविरामानंतरही सातत्यानं हल्ले सुरू ठेवल्याचा आरोप युक्रेननं केला। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर जेलेन्स्की यांनी हा युद्धविराम 30 दिवसांपर्यंत वाढवावा अशी मागणी केली आहे। युक्रेन आणि रशियात संघर्ष सुरू असतानाच आज इस्टरच्या दिवशी दोघांनी एकमेकांच्या ताब्यातल्या 246 युद्ध कैद्यांचं हस्तांतर केलं। भारताच्या भेटीवर असलेले भूतान नरेश जिग्मे खेसर नामगेल वांगचुक यांनी आज आसामला भेट दिली। या भेटीत त्यांनी जोगीघोपा इथल्या आंतर्देशीय जलमार्ग, तळ आणि मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्कातील सोयी सुविधांची पाहणी करून त्याविषयी माहिती घेतली। फ्रान्समध्ये होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी स्थळ स्नो फ्लॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर या 4 मराठी चित्रपटांची निवड झाली आहे। महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली। फ्रान्समध्ये येत्या 14 ते 22 मे 2025 या कालावधीत कान चित्रपट महोत्सव होत आहे। गेल्या 4 वर्षात भारताचा परकीय चलन विनिमय बाजार दुपटीनं वाढल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं। बाली इथं एका परिषदेला त्यास संबोधित करत होते। भारताची वित्तीय बाजारपेठ एक गतिमान शक्ती म्हणून उदयाला आल्याचं मल्होत्रा यावेळी म्हणाले। 2020 परकीय चलन विनिमय बाजार 32 अब्ज डॉलर होता, तो 2024 60 अब्ज डॉलर इतका वाढला। दैनंदिन गुंतवणूक 3 लाख कोटींवरून 5.5 लाख कोटींपर्यंत वाढली। या कालावधीत सरकारी रोखे बाजारातली दैनंदिन गुंतवणूक 40% वाढली, असंही मल्होत्रा यांनी सांगितलं। राष्ट्रीय पोषण पंधरवड्यानिमित्त वाशिम जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। प्रकल्प अधिकारी संजय धनराज गणवीर यांनी याविषयी दिलेली माहिती आता आपण ऐकूया।
प्रत्येक गरोदर माता, प्रत्येक स्तनदा माता आणि किशोरवयीन अॅनिमियाचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे, अॅनिमियाचं प्रमाण कमी झालं तर काय होऊ शकते आहे आणि त्यांची उपाययोजना आणि पर्यावरण आपण कशा पद्धतीनं कायम ठेवू याबाबत आपल्या अंगणवाडी ताई ह्या आरोग्य विभागामार्फत प्रभावीपणे मार्गदर्शन करतील। एकूणच 1266 ग्रामीण आणि शहरी अंगणवाड्यामध्ये हा पोषण सप्ताह खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल।
यातल्या लाभार्थी नेहा प्रफुल्ल झाटे यांनी सांगितलं।
मी गरोदर महिला आहे. मला अंगणवाडी ताई दर महिन्याला घरपोच आहार पुरवतात व दर महिन्याला लसीकरण सुद्धा होते आणि दर महिन्याला ते आम्हाला गोळ्या औषधी वगैरे देतात आणि डॉक्टर सुद्धा तपासायला येतात आणि वेळेवर चांगले मार्गदर्शन करतात.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जॉर्डन इथं आजपासून सुरू झालेल्या 15 आणि 17 वर्षांखालच्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं 2 विजय मिळवले. हार्दिक दहिया आणि रुद्राक्ष सिंग यांनी प्राथमिक फेरीत विजय मिळवत भारताची दमदार सुरुवात केली. या स्पर्धेत भारताचे 56 मुष्टियोद्धे सहभागी झाले आहेत. यात 15 वर्षांखालच्या 30 आणि 17 वर्षांखालच्या 26 खेळाडूंचा समावेश आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज मोहाली इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सवर 7 गडी राखून विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 157 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 7 चेंडू बाकी असताना ही धावसंख्या पार केली. देवदत्त पड्डीकलच्या 35 चेंडूत 61 आणि विराट कोहलीच्या 73 धावांच्या खेळीमुळे हा विजय सोपा झाला. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सुरू आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या 8 षटकात 3 बाद 63 धावा झाल्या होत्या. जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात सेरीबागन इथं झालेल्या मुसळधार पावसानंतर भूस्खलन झालं असून त्यात 3 मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश असून 100 नागरिकांची सुटका करण्यात आली. भूस्खलनानंतर या भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत. लडाखमध्ये कालपासून जोरदार हिमवृष्टी आणि गारपीट होत असून अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुढचे काही दिवस हिमवादळाची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली असून सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. भारतीय हवाई दलांचा एक ताफा संयुक्त अरब अमिरातीतील अल धाफ्रा एअरबेस येथे डेझर्ट फ्लॅग 10 या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी पोहोचला आहे. हा युद्धसराव संयुक्त अरब अमिरात हवाई दलाच्या वतीने आयोजित करण्यात आला असून यात भारतासोबतच ऑस्ट्रेलिया, बहरीन, फ्रान्स, जर्मनी, कतार, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन आणि अमेरिका या देशांच्या हवाई दलांचे ताफे सहभागी होत आहेत. हा सराव उद्यापासून सुरू होणार असून 8 मेपर्यंत चालणार आहे. वक्फ सुधारणा कायदा भाजपने समाजात फूट पाडण्यासाठी आणला आहे असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केला. बक्सरमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालचं JDU आणि भाजपचं आघाडी सरकार हे संधीसाधू गठबंधन आहे अशी टीका त्यांनी केली. विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यावर्षीपासून 10 लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केली. त्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी तालुक्यातलं मालगुड हे मुस्तकांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. नागपूर इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महिलांना पिंक ई रिक्षा वितरण करण्यात आलं. भविष्यात 2000 महिलांना ई रिक्षाचं वितरण करत त्यांना रोजगार मिळवून देण्याचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2 दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी जेद्दाला पोहोचणार. इस्टरनिमित्तानं जाहीर केलेल्या युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचे रशिया आणि युक्रेन यांचे आरोप प्रत्यारोप. कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी स्थळ स्नोफ्लॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर या 4 मराठी चित्रपटांची निवड. जॉर्डन इथं आज सुरू झालेल्या 15 आणि 17 वर्षांखालच्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची विजयी सलामी आणि IPL मोहाली इथे झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 7 गडी राखून विजय, तर मुंबईत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांची लढत सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.